سيدنا محمد وآله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته أجمعين، أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واعبدوا الله ولا تشركوا به شيئا وبالوالدين إحسانا وبذي القربى واليتامى والمساكين والجار ذي القربى والجار الجنوب والصاحب بالجنب وابن السبيل وما ملكت أيمانكم، صدق الله العظيم. وعن ابن عمر وعائشة رضي الله تعالى عنهما قال قال رسول الله صلى الله عليه وسلم: ما زال جبريل يوصيني بالجار حتى ظننت أنه سيورثه، أو كما قال عليه الصلاة والسلام. متفق عليه. استغفر الله استغفر الله استغفر الله الذي لا إله إلا هو الحي القيوم وأتوب إليه وأسأل التوبة والمغفرة. اللهم صل على محمد وعلى آل محمد، كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على محمد وعلى آل محمد، كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على محمد وعلى آل محمد، كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. نو باب شروع تھا، باب حق الجار والوصیت به. پڑوسی سے یہ کار تین تو حق انی تینچی تینچے سے اس نے سلوک کر جی تاکید وصیت اہم باب ہو. ایک تو ایک آیت جو کن دیتا پڑھن گئی لی انی چند حدیث ہو چھے آیت بیتر مختصراً اللہ رب العزت چند جانا چھے حقوق بیان کہلا تھے قرآن سن کسی رہوں کا. یہ آیت آیت معاشرت بلتا دیکھا معاشرت یعنی مانسا سرین دھالان کونہ کون کونہ چھے کا حق ہے چھے انسان یہ کلو کہہ رہوں سکے نا انسان سمہ سری رہوں چھے تے جن یہ کونہ سن تکا واسطہ پڑتا تینچے سرین کا سلوک کرو گا تو کا معاملہ کرو گا ہمیں آزاد نہ ہیں. یہ تمام ہدایت تو ہم کا دین ملی سے قرآن بتر حدیث بتر قرآن بتر اصول بیان کروں گے لا تو یہ تفصیل جو کہ حدیث بھی بیان کروں گے لیکن ہمیں اور خود کا اپنا خالی نواز مسا کلان دین ڈالے بول حالانکہ دین خالی نواز مسا کر دیا نہ ہونا دین تو ایک حصہ تو دین کے پانچ حصے سے پانچ چیزیں تو مجموعہ چاہے نہ ہو دین ایک عقائد سمجھ پڑے عقیدے اسلامی عقیدے رہوں کر یعنی تیم ہم جو کہتے ہیں عبادت دوسرا حصہ دوسرا جس عبادت تو کئی عبادت تو ہے نماز روزے حج زکوۃ تمام عبادت تو حصہ پورا یعنی عقیدے مسلمان ظالم مسلمان کون کون سی چیزاں مانتا کہ تمام چیز عقیدے تفصیلات تو وشن ہیں عبادت اپنے ڈھاو پر فرائض سے باقی سنتوں جو کہتے ہیں سا عبادت دل یہ ٹریک کر کے ناؤ دین نہ گنے سے صرف دون حصے دل بھی تین حصے سے تے تو لے ایک حصہ معاشرت ایمانیات یا عقائد دوسرے عبادات تیسرے جو کہتے ہیں معاشرت کون کون چے حقوق جو کہتے ہیں ہم چے پر عائد جاتا ہمیں جو کون سے رہتا ہوں جو کون سے ہم کا واسطہ پڑتا تینچے سے کا سلوک کرو کا مستقل ہدایت ہو ایسے تیز رہی ایک ہدایت سے ایک باب ہنگا پڑوسی بیان گیلا معاشرت تو تیسرا حصہ تو یعنی چوتھا جو کہتے ہیں معاملات ایک لاکھ دوسرا سے لین دین جو کہتے کرتا تھے معاملات ہے لے نکاح طلاق شادی بیا ایسا پورا معاملات بھی رہے لے ہے تو ہم آزاد نہ ہم کا شریع ہدایت ہو ایسے تے پر عمل کے اعلان جو کہتے ہیں دیندار تو یعنی تیم آخری طور پر جو کہتے ہیں آخری جد اخلاق ہم تو بہترین اخلاق ہمیں دوسرا ہمیں پیش کر دیں ہم چی نوزے تو اثر ہم چی عقیدہ تو اثر غیرہ پر کہیں پڑھنا ہے عقیدہ کو پڑھتا نہیں نواز مزتی کرو جے غیرہ واسطہ پڑھنا ہے دوسرا ہم تو اسلامی تو اثر پڑھو جے زالان کا چیز ہیں تین باقی جو کہتے ہیں حصے سے تیزو اثر دوسرا پر پڑھتا आमची मुआशरत मुआशरत ते सम्य आले संबंध पुढे मामाने बापाचा ताल्लुक पैदा होता मेली चढवी भिंजो भोवळे पास पडोस आणि जे कोणाशी आमका ताल्लुका देशे ते त्याला मुलाजिमत तिजारत वगैरे त्यांच्या कोण कोण असं वाचता पण हे सब मुआशरत तर राहिलं आमचे मुसलमान गैर मुसलमान सम्य देत वाटत तर अगर आम्ही हे मामला तर इस्लामी हिदायतवर अमल केला त्यांची सम्य जोखंड इस्लामी हिदायत देतली इस्लामी जो तर्जामल येतलो मुसलमान किसी मध्ये त्यांना कलतले कधे निको असर पडतात तिसपर्यंत अखलाक त्यांना पेश आला त्यांच्या आमचे मामला दुरुस्त ही तिन्ही चिजाचं असर जो कोण ते गैरवापर पडतात आणि पुढे आमचे अकाबीर आमचे असलाफ जो कोण ते सव धैर्य जामे होते आणि खाली इबादत गुजार नाही ते रोहबानुम बिल्लैल फुरसानुम बिन नहार साहबाची सिफत बयान करून मिळते रातीचे राहीब राहीब म्हणून दुनिया सोडली माणसे दुनिया सोडची इस्लामी तर नाही लेकिन त्यांची रात पलम कर के दुनियान काय वास्ताकच नाही अल्ला समोर वेळ होणार सज्जा आणि तिलावत भीतर जिक्र भीतर अजकार भीतर हे घडी वळ गेले आपली जोर जिस्मानी पुरा केले ओके अल्ला समोर वेळ आले रोहबानुम बिल्लैल रातीचे राहीब आणि फुरसान बिन नहार दिसाचे सवार मुजाहिद जो कोणाशी वाचता पडत संभाळ संजय कोणते इस्लामीची एक हिदायत इस्लामीची एक रोशनी त्यांच्या सामने पेश केलं तो मामला आता त्याचे भीतर जो कोण त्याचे एक हिस्सा ते पाच पडोस तरी आजवा बाजवा जो कोण राहतात पडोस कोणा बोलतात पडोसचे हे तर बरोळा आव लमा के चारू तर्फान 40 घर ते पडोस भीतर आयलं उजव्या तारी डाव्या तारी साम्य आणि चारू तरफ दोन आता आजकालच्या जमान्यात तर बिये गिझाफा दुखा पडतले तर फलक बोस ही मारतो जाता वडोडे कॉम्प्लेक्स हा ते कोणते फ्लॅट राहता आता खालो फ्लॅट वाटे तर उपर कोण उपते उपाय जेटले नाही वाटेत माता उपर त्याही 100 मिळत 40 तर जे कोणते तो पळत भीत येतात अगं तो उपर वाटे धर्म नाही वाटे त्याने खाल्ली जोगंदे फ्लॅटेवाले ते पळत भीत राहिले येतात तिकडे ओलमा पुढे बोलवला चार जोगंदे तर्व येते चारून जेटले 18 वाजे तमाम सिमटो आयली उपर खाल उजव्या तरी डाव्या तरी चारू आयले एक आणि पळोस ते धूर पळोसी तरकू खिस्मत त्यांना सांगतात त्या ते काही खिस्माचे पळोस वाटे हे आयते भीतर राहिले ते सम्माचे हुकूकची अदायगी इस्लामी तर सांगून गेली आता हिंगा कारण होता हक्कुल जात पळोसीचो का हक असे ते बारात का वसियत आमका अशी अल्ला आणि अल्लाचे रसूलजी ते अल्ला तला इशादे वाबुदुल्ला अल्लाची इबादत करा एक अल्लाह आणि तौहीद वाबुदुल्ला भीतर तौहीदचं हुकूम देऊन गेला एक अल्लाह ताला एक माना आणि त्याची इबादत करा आणि वला तुशिकू बिही त्याने कोणा कोण शरीक कवरा मा हे ते इमानियात आणि तमाम चिजू आयली इबादत आयली लग आणि ते मग जो कोण त्याचे एक मुसलमान जाऊन तो तकाजा का एक माणूस सच्चा मुवाहिद वाटे आणि तो मुश्रिक नाही आणि अल्लाह ताला हक वलखदा तो इसलो सच्चा मुसलमान जो कोण त्याचे तो ही तमाम चिजावर हिदायत जे कोणती देऊन होता आगे देऊन होता त्यावर तो अमल करतो होतो ते इस्लामी तकादा इमानाचे तकादा तो वबिल वालिदैन एहसान आणि अल्लाह ताला का वसियत करता तुमका की तुम्ही आपल्या माय बापा सरीन मामा आणि बापा सरीन वालिदैन सरीन बेहतरीन सुलूक करा एहसाना एहसान त्यांच्या खाली हक अदा केला नुबरे त्यांचे बेहतरीन बर्ताव करूचे हक्क भूमी द्यादा त्यांच्यापर एहसान करूचे माय बाबा औलादच्यापर जे कोणते हक हो आणि त्याच्या आला वबिजिल कुरबा एक झाले माय बापा ते वबिजुल कुरबा रिश्तेदार असणे जेटे रिश्तेदार होते करीबी जाऊ धुरले जाऊ सम्मात आणि हुसने सुलूक आणि वलयतामा यतीमा सरी वलमसाकीन गरीबा सरी वलजारिजिल कुरबा आणि करीबी रिश्तेदार करीबी पडोसी सरीन वलजारिल जुनूब धुरले पडोसी सरीन धुरलो पडोसी करीबी पडोसी व साहेबी बिलजम आणि जो कोणती वक्ती तळावर साथ राहता वक्ती हमनशीन आम्ही जे कोण असं उठता बेसता पडोसी नाही ते लेकिन व आर्धी तळावर आमका साबका पडला मसलन जे कोणते बसावर आमका मंगळ वसच्याचे एक दोन तीन घंटे जे कोणते बसावर आमचे साथ ट्रेनावर गेले ट्रेनाचे साथी हवाई जहाजचे साथी ट्रेक्टरचं काम करतात कोणतं इदारातचं काम करतात कोणते सरी भेसून काम करतात आपसी जे कोणते रुफाय कार जे कोणते वाटे त्यांना साहेबे बिलजम बोलतात त्यांच्या सरी हुसने सुलू केट्टी बारीकी पला वक्ती तळावर जो कोणते जे कोणाचा साथ जाता हमेशा काही साथ राहणार त्यांचे आम्ही तोडकाम धरून ठेवू ना. आम्ही आमचं सभा मम्मी होते वाटे मुंबई आमची सीट लागली सीट पण सगळं वाटे हा एक कोणतं अजनबी वाटे तर माझं रिश्तेदार ना दोष नाही म्हणजे होते मी माका बोलून त्याच्यातून तोड काढून घ्यायचो ना मी ते तोड भावून घ्यायचो नाही बल्कि इन्सान इन्सानियत के नाते ते खैर खैर दुसरे ते निको सुलू करे ते का आपले जेवणाखाना ते शरीक केले काय अशी पेश केले हे ते निके अखलाकाचं असर पडता ते काही तंग असे आम्ही जोगून ती तंगी दूर करूची कोशिश केले हिंसा जोगून ते इस्लामी एहसानात बी शामिल असे आणि वलजार वस्ताब अबनी सबील मुसाफिर मुसाफिराचं निको सुलू करा कोमा मला का अहमान हुकूम आणि तुमचे गुलाम बांधी जोगून वाटे तुमचे ममलूक तुमचे नौकर चाकर त्यांच्यासाठी निको सुलूक करा. खाली त्यांना पगार दिले फटवले ना बल्कि त्यांची जरुरियात ख्याल धरून दुकान द्यायचे त्यांच्या उपर एहसान करची कोशिश करा. सावकार हुकूम हो वहा मलकत ऐमान हुकूम हे सा ही एक आय वडली जबरदस्त आय ती ही तफसिलात जेवण भली ज्यादा जाऊ सकता लेकिन हिंगा चुंके बाप चालू असे कोणतो शुरू आला हक्कुल जार पडोसी तो हक्का असे काम ते जिमने चुंके वलजार इज उलकुर्बा वलजार इज जुनूब व साहेब बिलजम येऊनच्यान ही आयत हिंगा पेश केले. आता पडोशी कितल्या किस्माचे असे अतिशय येता का असला के अलजीरान सलासा अलजीरान सलासा तीन किस्माचे पडोशी वाटे एक पडोशी इस तो वाटे लहू सलातो सलासतो हुकूक हक्कुल जवाब व हक्कुल कराबा व हक्कुल इस्लाम एक तीन हकचे पडोशी दोन हकचे पडोशी एक हकचो पडोशी तीन किस्माचे पडोशी वाटे तीन हक्के पड़ोसी का बल्लान एक हक्के जवार तुम तो पड़ोस तो दूसरे हक्के इस्लाम मुसलमान वाटे तीसरे जो कोणते हक्के कराब रिश्तेदार वाटे आणि आमचं कोणतो रिश्तेदार आमच्या लागून वाटे तरी त्या तीन हक असे एक रिश्तेदारीचो हक एक मुसलमान जाऊनचो हक आणि एक तो पड़ोस जाऊनचो हक तीन हक त्या वडलो जबरदस्त पड़ोसी तो त्याचो वडलो वडलो हिस्सा असलो आणि दोन हाकेचो पडोसी जो कोणते हे रिश्तेदारी नाही एक अजनबी मुसलमान परगामी म्हणून मानून वाटते या रिश्तेदारी नातो लोक कोणतं वाटे ते लागून वाटे दोन हक त्याचे तो मुसलमान भाव असतो आमचो दुसरे पडोस आणि तिसरो पडोसी जो कोणते वाटे त्या एकच हक गैर मुस्लिम पडोसी कोणतो इस्लामेचा हक मुसलमान नाही रिश्तेदार सरस पैदा नाही मुसलमान आदला आणि जो कोणते हे खाली एक आहे तो तो कोणतं का तो जाओ यहुदी जाओ नसराणी जाओ मजुसी जाओ मुशिक जाओ हा कोणती जात तो कादळान जाओ चुंकि आमचं पडोस वाटे ते सर जोगून ते आम्ही हक अदा करतो लाजिम आणि जरुरी आहे इस्लामेचा तकाजा हो आमचं मुसलमान जाऊन जो तकाजा करायचो आम्ही ते निको सुलू करू का त्याची हिफाजत करूचे त्याला आम्ही काय केला ते काय फटवचे करूचे अतिशय आगे येते असे ते हे तीन किस्माचं हक असे आणि बीएड ये मतलब बरोला वलजार इज अलकुर्बा वाला करीबी पड़ोसी आणि बाकी जो कोण लागून वाटे आमका तो एकदम लागलो आणि वलजार इज जुनूब वलजार इज जुनूब वाला धुरलो पड़ोसी दोन चार घडे सोडून वाटे तो कोण पड़ोसी झालो होतो लेकिन धुरलो झालो दोन्ही मतलब असे लेकिन ज्यादातर काम मुराद घेऊन गेला रिश्तेदार पड़ोसी आणि मुसलमान पड़ोसी तो जिल कुर्बा वलजार इज अलकुर्बा आणि वलजार जुनूम बला रिश्ता नातलो पडोसी तो पडोसी बहरहाल पडोसी जो कोणते असे कोण का तो जाओ त्याचे हुकूक बयान करून गेला त्याचे हुकूकची अदायगी जी आमची जिम्मेदारी ती आम्ही गौर करू का जो कोणते असे की आम्ही कटला तर आपले पडोसी सलात जो कोणते असे इस्लामी हिदायत पर अमल करता आमका का कळते असे ते बारा हिदायत येते असे अल्लाह तआला आमका तुमका समोक अमलची तौफीक अता करू. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم. وصلى الله تعالى على خير خلقه سيدنا محمد وآله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين.